पहिले शमुएल अध्याय 8. जेव्हा शमुएल म्हातारा झाला तेव्हा त्याने आपले पुत्र इस्रायलावर न्यायाधीश नेमले. त्याच्या प्रथम जन्मलेल्या मुलाचे नाव योएल व दुसऱ्याचे नाव अबिया असे होते. बैरशेबा येथे ते न्यायाधीश होते, परंतु त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालत नसत, तर ते अप्रामाणिक लाभांच्या पाठीमागे लागलेले होते. ते लाच घेऊन विपरीत न्याय करीत असत. मग इस्रायलाचे सर्व वडील जमून रामा येथे शमुएलाकडे आले आणि ते त्यास म्हणाले, पहा, तुम्ही वयोवृद्ध झाला आहात आणि तुमचे पुत्र तुमच्या मार्गाने चालत नाहीत. आता सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्याय करायला आम्हावर राजा नेमा, परंतु आमचा न्याय करायला आम्हाला राजा द्या. असे जे त्यांनी म्हटले त्याबद्दल शमुएलाला वाईट वाटले. म्हणून शमुएलाने परमेश्वराकडे प्रार्थना केली. तेव्हा परमेश्वराने शमुएलास म्हटले, लोक सांगतात त्या सर्व बाबतीत तू त्यांचा शब्द ऐक, कारण त्यांनी तुला नाकारले नाही तर मला नाकारले आहे. मी त्यांना मिस्रातून वर आणले. त्या दिवसापासून आजपर्यंत जी सर्व कामे त्यांनी केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले आहे. मला सोडून अन्य देवाची त्यांनी सेवा केली आणि तसेच त्यांनी तुझ्याशी केले आहे. तर आता त्यांचे ऐक, तथापि तू त्यांच्याशी खडसावून बोल आणि जो राजा त्यांच्यावर राज्य करील त्याची रीत त्यांना समजावून सांग. मग शमुएलाने ज्या लोकांनी राजा मागितला होता त्यांना परमेश्वराची सर्व वचने सांगितली. तो त्यांना म्हणाला, जो राजा तुम्हावर राज्य करील त्याची रीत अशी होईल, तो तुमचे पुत्र घेऊन आपल्या रथांसाठी व आपले घोडेस्वार होण्यासाठी ठेवील आणि त्याच्या रथांपुढे ते धावतील. तो त्यांना आपले हजारांचे सरदार नेमून ठेवील. जमीन नांगरायला, आपली पिके कापायला आणि आपली लढाईची शस्त्रे व आपली रथांची शस्त्रे करायला ठेवील. तो तुमच्या मुली सुगंधी द्रव्ये तयार करणाऱ्या स्वयंपाकिनी आणि भटारखान्यात काम करणाऱ्या होण्यास घेईल. तुमची जी उत्तम ती शेती, तुमचे द्राक्षमळे आणि तुमचे जैतुनाचे मळे घेऊन ते तो त्याच्या चाकरांना देईल. तो तुमची पिके व तुमची द्राक्षमळे यांचा दशमांश घेऊन तो आपल्या कारभाऱ्यांना देईल. तुमचे दास आणि तुमच्या दासी व तुमचे उत्तम तरुण व तुमची गाढवे घेऊन ते तो आपल्या कामाला लावील. तुमच्या मेंढरांचा दशमांश तो घेईल व तुम्ही त्याचे दास व्हाल. त्यानंतर तुम्ही आपणासाठी निवडलेल्या राजामुळे ओरडाल, परंतु परमेश्वर त्या दिवसात तुम्हास उत्तर देणार नाही. पण लोक शमुएलाचा शब्द ऐकायला नाकारून म्हणाले, असे नाही, आम्हावर राजा पाहिजेच, म्हणजे आम्ही इतर सर्व राष्ट्रांसारखे होऊ आणि आमचा राजा आमचा न्याय करील व आम्हा पुढे चालून आमच्या लढाया लढेल. शमुएलाने जेव्हा लोकांनी दिलेल्या उत्तराचे सर्व शब्द ऐकून परमेश्वरास ऐकवले, मग तेव्हा परमेश्वर शमुएलाशी बोलला, तू त्यांचा शब्द ऐकून त्यांच्यावर राज्य करायला राजा नेमून ठेव. तेव्हा शमुएल इस्रायलाच्या मनुष्यांना म्हणाला, तुम्ही प्रत्येक जण आपापल्या नगरास परत जा.